ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تہ اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سے آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سے کیو ویندو، این گیت کھاں پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، این انہیں کھاں پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
یاد کرے وٹھو ایشور کے، یاد کرے وٹھو ایشور کے، باقی کم تا ہلندو رہندو۔ یاد کرے وٹھو ایشور کے، یاد کرے وٹھو ایشور کے، باقی کم تا ہلندو رہندو۔ یاد کرے وٹھو ایشور کے،
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں منجی طرفا سلام قبول تھیے۔ پیارے بارو، ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں۔ امید آئے تے اواں کے اج جی بائبل کہانی پسند ایندی، تا اچھو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو، اج جی بائبل کہانی بائبل جی پہریو کتاب جے کے پیدائش جی کتاب آہے، ہن جے ٹرے باب ماں آہے۔ پیارے بارو، اسی وقت جے بارے ماں نتھا جانو تا آدم ائی ہوا کیترے عرصے تائیں سکون سا پینجے ہنے خوبصورت باغ میں رہیا۔ ہنن خدا سا ایئے ہی پئی گال ہائیو جیئے کو مانو پینجے دوست سا گال ہائے۔ ہنن ہمیشہ ایئے ہی پئی کیو جیئے خدا ہنن کے فرمائیو تھی، ائی کے با بری گال جے کے کا خبر کون ہوئی۔ آدم ائی ہوا اجا تائی اوہو ہی سکھیو ہو تا کیئے خدا جی حکمن جی ہمیشہ تابیداری کرنی آئے۔ خدا آدم ائی ہوا کے بدایو تا اواں ہن باغ جے ہر ون جو میوو کھائے سگوں تھا سوائے ہکڑے ون جے، جے کڈا اواں انے ممنوع ون جو میوو کھادو تا اواں مری ویندا۔ प्यारे बारू हेडा ही जानवरन मा एक वड़ो नाग बहो हाने शैतान जेको बुछड़ो रूह आहे इंसान के गुनाह डाई रागिब करे थो ते इन्हें औरत के गुनाह जी तरकीब डिनी वास्ते नाग जी सूरत अख्तियार कई इन वड़े नाग हवा के चयो ता अवी हरगिज कोन मरंदा खुदा के खबर आहे ता जे कड़े अवा एहो मेवो खाइंदा ता अकलमंद थी पवंदा नेकी बदी के सुझाणी वेंदा। प्यारे बारू हवा नाग जी गाल बुधे पोए हिन हिने मेवे डाही निहारंदी सोचियो ता इन जो जायको केडो ना सुठो हुंदो को अजब ना आहे जो एहो मेवो खान सा हू सचमुच अकलमंद थी पवे। प्यारे बारू पोए खुदा जे हुकम के विसारंदे हिन एहो मेवो खणे खादो बाद मा हिन कुछ आदम के ब डिनो जेहे बिन एहो खादो। प्यारे बारू इहे डिहे शाम जो जडे आदम हवा खुदा जो आवाज बुधो ता इहे हमेशा वांगर संदस हजूर मा हाजिर ना थिया बल्कि हू हिन खौफ विचा लुकन जी कोशिश करन लग्या जो हिन नाफरमानी कई हुई। खुदा हवा के चयो ता तू हाणे सूरन तकलीफ़ियूं सहंदी तुंहिंजो मुड़ुस हाणे तो थे हुक्मरानी करंदो। खुदा आदम के बचयो त जीअं त तू पंहिंजी ज़ाल जी ग़लति ॻाल्हि खे मयो बल्कि हिन ते अमल कयो सो हाणे तू बि सख़्तु पूरियो कंदे। पोइ आदम हवा वधीक पंहिंजी इन्हे कामिल बाग वारे घर मां कीअं रहन सघंदा। खुदा हिननि खे इतां ॿाहिरि कढे छॾियो दरवाज़े ते मलाइकनि खे मुक़रर कयो शैलदार तलवार रखे छॾी। प्यारा ॿारु हाणे तव्हां समझी था सघो त दुनिया में गुनाह कीअं आयो आहे। जॾहिं आदम हवा खुदा जी नाफ़रमानी कई हुई तॾहिं ही दुनिया में गुनाह आयो हो। उमीद कंदी आहियां की तव्हां खे अॼु जी कहानी पसंदि आई हुई। हाणे असां हिकिड़ो गीत ॿुधूं।
विश्वासी
सुख शांति यसु वाट मुझा भाई सुख शांति यसु वाट मुझा भाई मरण जो ना है डप ओ मरण जो ना है डप मुझा भाई मरण जो ना है डप
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इनचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईं, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
मोहतरम साइमीन, आऊं अवां जो पांजो खादम यूनस भट्टी अज वरी खुदा ताला जे अलाही कलाम मुकद्दस सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी तरफ़ां अवां सभिनी खे यसू अल मसीह में सलाम क़बूल थिए। साइमीन, जीअं कंहिं जानदार खे जेरे रहण लाइ जिस्मानी तौर ते खाद ख़ुराक जी ज़रूरत हूंदी आहे, अहिड़ीअ तरह असां खे रुहानी तौर ते जेरे रहण लाइ रुहानी खाद खुराक जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं उहा रुहानी खाद खुराक असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां हासिल कंदा आहियूं। मोहतरम साइमीन, पा कलाम में ॿुधायो वियो आहे त ॿुधनि सां ईमान वधंदो आहे, ईमान पैदा थींदो आहे। त साइमीन, अचो अॼु असां पंहिंजे ईमान जी तरक़ीअ जे लाइ, पंहिंजे ईमान जी मज़बूतीअ जे लाइ, पंहिंजे ईमान जे वधारे जे लाइ ख़ुदा ताला जे अलाही पाक कलाम खे ॿुधूं। मूंखे उमेद आहे त हींअर अव्हां सभु ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते पाक कलाम खे ॿुधण लाइ तयारु आहियो। त अचो त अॼु असां मुकाशफा जी किताब, जेकी पाक कलाम जी आख़िरी किताब आहे ऐं जंहिंखे नबूअत जी किताब चवंदा आहियूं, जंहिंजो लखारी योहन्ना रसूल आहे, उन जे 14 बाब जी 8 आयत जो मुताला कंदासूं ऐं ॾिसंदासूं त हिते असां जे लाइ छा पैगाम आहे। साइमिन, बाइबल मुक़दस में कुझु ईअं लिखियल आहे, हिन जे पुठियां हिकड़ो ॿियो मलाइक आयो ऐं चयाई त किरी पियो इहो वॾो शहर बाबल किरी पियो, जंहिं सभिनी क़ौमनि खे पंहिंजी ज़नाकारी ऐं मै प्यारीअ जंहिं जे करे ख़ुदा जो अज़ाब ईंदो। पाक कलाम जे पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थिए, आमीन। साइमीन, बाइबल मुक़दस जे हिन हिसे में वाज़ तौर ते असां पढ़ंदा आहियूं बे मलाइक जो ज़िक्र, बे मलाइक जो पैगाम जेको बाबल जे किरे वंजन जो ऐलान करे थो। साइमीन, बाबल सां रुहानी तौर ते जेकी मराद आहे उहो आहे कूड़ो मज़हबी निज़ाम। साइमीन, ख़ुदा जो कलाम असां खे ॿुधाए थो त हिकु वक़्तु ईंदो जॾहिं ख़ुदा हिन निज़ाम खे मुकमिल तौर ते ख़तमु करे छॾंदो, इन्हे जो नालो ऐं इन जो निशान मिटाए छॾंदो। साइमीन, बाबल गुनाह जी निशानी आहे ऐं हिन में जेका माण्हू आहिनि उहे ख़ुदा जे नाले जा इनकार कंदा आहिनि, बल्कि उहे गुनाह जी ज़िंदगी गुज़ारे पंहिंजे लाइ मौत पैदा कंदा आहिनि। साइमीन, असां ॾिसंदा आहियूं त बाइबल मुक़दस मां सभिनी खां पहिरीं जेको बाबल जो ज़िक्र आहे उहे पैदाइश जे 10 बाब जी 10 आयत में असां खे मिले थो ऐं ख़ुदा जो कलाम असां खे इहो ॻाल्हि ॿुधाए थो त हिन शहर खे क़ाइमु करण वारो नमरूद हो। ऐं साइमीन, पैदाइश जी किताब जे 11 बाब जी 9 आयत में असां खे इन ॻाल्हि जो ज़िक्र मिले थो त नूह जे तूफ़ान खां पोइ माननि जॾहिं बाबल जो बुर्ज ठाहिण चाहियो माननि जॾहिं हिकु अहिड़ो बुर्ज ठाहिण चाहियो जंहिं जी ऊचाईअ आसमान ताईं रसे असां ॾिसंदा आहियूं त हुन वक़्तु ख़ुदा हुते माननि जी ॿोलियुनि में इख़्तिलाफ़ु विझे छॾियो जंहिं जे करे उहे बुर्ज मुकमिल न थी सघियो ऐं पोइ हुते माण्हू परागंदा थी विया माण्हू शर्मिंदा थी विया ऐं पदाइश जी किताब जे यारहें बाब जी नवीं आयत में लिखियलु आहे त हुन जो नालो बाबल हो छो जो ख़ुदा हुते सॼी ज़मीन जी ॿोलीअ में इख़्तिलाफ़ पैदा कयो ऐं ख़ुदा ताला हुते उन्हनि खे सॼी ज़मीन ते शर्मिंदो कयो ऐं साइमीन बाबल नाले जो मतिलबु आहे गड़बड़ी इख़्तिलाफ़ अबतरीअ ऐं साइमीन ख़ुदा जो कलाम असांखे इहो ॻाल्हि ॿुधाए थो त हिन दुनिया में जेकी पहिरीं हुकूमत वजूद में आई हुई उहा बाबल जी हुकूमत हुई साइमीन शाह बाबल यानी ते नबूकत नज़र हिन शहर में तमामु वॾा तामीराती कम कराया हुआ ऐं हिन खे पंहिंजे उन्हनि कमनि ते वॾो नाज़ हो हुन खे पंहिंजे हिन शहर ते बि यानी हिते बाबल ते बि नाज़ हो साइमीन यादि रखजो त हिते हरामकारीअ ज़िनाकारीअ बुत परस्तीअ तमामु अरूज ते हुई इन्हे लाइ इन्हे खे गनाह जो शहर बि चयो वेंदो आहे इन्हे लाइ ख़ुदा जो मलाइक चवे थो त किरी पियो उहे वॾो शहर बाबल किरी पियो साइमीन इहो गनाह जो शहर हो ऐं हिन जो बानी अबलीस हो असां ॾिसंदा आहियूं त उहे पंहिंजी हरामकारीअ जी गज़बनाक मय जे करे जेकी हुन तमामु क़ौमनि खे सभई क़ौमनि खे प्यारी हुई इन जे करे उहे किरी पियो साइमीन हरामकारीअ जी गज़बनाक मय गनाह खे ज़ाहिरु करे थी त यादि रखजो बाबल आख़िरी ॾींहनि में सॼी दुनिया जे सियासी मज़हबी ऐं कारोबारी यानी त मुआशी निज़ाम खे पेश करे थो जंहिंखे ख़ुदा ख़तमु कंदो साइमीन बाबल खे कसबियनि जी माउ बि चयो वियो आहे इन जी धीअनि खां मुराद उहे क्लिसियायूं आहिनि जिन्हनि पंहिंजी कूड़ी तालीम ऐं पंहिंजे कूड़े रस्मनि खे अपनायो आहे ऐं ख़ुदा जे कलाम जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारी आहे साइमीन बाबल जी तबाही इन्हे पासे इशारो करे थी त जेको ख़ुदा जे नाले खां इनकार कंदा आहिनि उहे आख़िरकार फना थी वेंदा ख़तम थी वेंदा तबाह थी वेंदा ऐं मुकाशवा जी किताब में आख़िरी टाइम जो आख़िरी वक़्त जो ज़िक्र कयो वियो आहे जंहिं में ॿुधायो वियो आहे त शैतान कूड़े मज़हबी निज़ाम जे ज़रिए रवायात जे ज़रिए कूड़ी तालीम जे ज़रिए माननि खे वरगलाईंदो माननि खे धोखा ॾींदो ऐं माननि खे गनाह जे पासे खणे वेंदो जीअं त हू ख़ुदा जे नाले जो इनकार कनि ऐं साइमीन बे मलाइक जो पैगाम ख़ुदा जे माननि जे लाइ ख़बरदारीअ जो पैगाम आहे ऐं इहो पैगाम अॼु मुंहिंजे लाइ ऐं अव्हां जे लाइ बि आहे त असां ख़बरदार थी वञूं जीअं त असां बि उन सां गॾु हलाक न थी वञूं साइमिन जेकॾहिं असां बचनि चाहियूं था त पोइ ज़रूरी आहे त असां बाबल यानी के गुनाह जे शहर सां ॿाहिरि निकिरी अचूं इन खां दूर रहूं ऐं साइमिन ख़ुदा गुनाह सां नफ़रत करे थो न त गुनाहगार सां नफ़रत कंदो आहे ख़ुदा रुगो गुनाह सां नफ़रत कंदो आहे ऐं यादि रखिजो त बाबल सां मुराद गुनाह आहे यानी त गुनाह जो शहर हरामकारीअ जी मै सां मुराद कूड़ी तालीम आहे जेकी आख़िरी ॾींहनि में आख़िरी वक़्त में आख़िरी ज़माने में फैलजी वेंदी जंहिं खां दूर रहनि जंहिं खां बचनि तमामु ज़रूरी आहे साइमीन अव्हां खे यादि हुजे त बाग़ अदन में बाशतान ख़ुदा जे कलाम जे सहारे सां बीबी हवा खे बहकायो हो वरगलायो हो ऐं इन खे धोखे सां गनाह में कराए छॾियो छो जो ख़ुदा आदम ऐं हवा खे इहो चयो हो त तव्हां नेकोबद जी संजान जे वन जो मेवो न खाइजो ऐं जंहिं ॾींहुं तव्हां इन खे खाधो त तव्हां मरी वेंदा जॾहिं त शैतान जॾहिं हवा वटि आयो बीबी हवा वटि आयो त हुन ख़ुदा जे कलाम खे वठे पंहिंजी ॻाल्हि जो आगाज़ कयो पंहिंजी ॻाल्हि शुरू कई ऐं बीबी हवा खे चयो त छा वाकई ख़ुदा तव्हां खे ईअं चयो आहे त बाग जे कंहिं वन जो फल तव्हां न खाइजो त हिते अबलीस शैतान ग़लति ॻाल्हि करे रहियो हो ऐं उहे चई रहियो आहे त वाकई ख़ुदा इहो चयो आहे त बाग जे कंहिं बि वन जो फल न खाइजो जॾहिं त असां ॼाणींदा आहियूं त ख़ुदा ईअं न चयो हो, बल्कि ख़ुदा ईअं चयो हो त रुगो नेको बद जी संजान जे वन जो मेवो न खाइजो। ऐं बीबी हवा बा अबलीस खे इहो ई ॻाल्हि चई त बाग जे वननि जो मेवो त असां खाए सघूं था, पर जेको वन बाग जे विच में आहे इन्हे जे मेवे जे बारे में ख़ुदा चयो आहे त तव्हां इन खे न खाइजो, जेकॾहिं तव्हां इन खे खाधो त मरी वेंदा। साइमीन, नांग यानी त अबलीस औरत खे चयो, बीबी हवा खे चयो, न तव्हां न मरंदा। जॾहिं त साइमीन असां ॼाणंदा आहियूं त ख़ुदा इहो चयो हो त तव्हां मरी वेंदा, जॾहिं त ॿिए पासे शैतान अबलीस बीबी हवा खे इहो चई रहियो आहे त तव्हां हरगिज़ न मरंदा। साइमीन, इहो कूड़ी तालीम अॼु बि हिन दुनिया में मौजूदु आहे। ख़ुदा जो कलाम असांखे इहो ॻाल्हि ॿुधाए थो त जॾहिं इंसान मरी वेंदो आहे त पोइ उहे कंहिं बि तरह जहिड़ो न रहंदो आहे। इंसान मरण खां पोइ कब्र में हलियो वेंदो आहे ऐं मुर्दा हालत में रहंदो आहे। जॾहिं त असां ॿिए पासे ॾिसंदा आहियूं त अबलीस इहो कूड़ी तालीम माननि खे ॾेई रहियो आहे ऐं माननि खे ॿुधाए थो त इंसान मरण खां पोइ बि जहिड़ो रहंदो आहे, उन जी रूह जहिड़ी हूंदी आहे। साइमीन, इहा कूड़ी तालीम आहे जेकी अबलीस हिन दुनिया में फैलाए रहियो आहे। साइमीन, असांखे ख़बरदार रहणो आहे, असांखे होशियार रहणो आहे, छो जो अबलीस ख़ुदा जे कलाम खे वठे, ख़ुदा जे कलाम जो सहारो वठे, माननि खे वरगलाए थो, उहे सच में कूड़ खे मल्हाए थो ऐं मिलावट करे धोखे सां माननि खे गनाह में किराए थो। साइमीन, जेकी कलिसिया जेको माण्हू बाइबल यानी त कलाम मुक़दस जे बरख़िलाफ़ को ॻाल्हि चवे थो, उन जे मुख़ालिफ़ को ॻाल्हि चवे थो, ऐं जेकॾहिं उहे बाइबल जी सचाईअ सां गॾु पंहिंजी तशरीह करे थो त इन जो मतिलबु आहे त उहे हरामकारीअ जी मै अव्हां जे साम्हूं पेश करे रहियो आहे। साइमीन, ख़ुदा जे कलाम यानी त बाइबल मुक़दस असांखे ॿुधाए छॾियो आहे, असांखे ख़ुदा सां ड्रिजणो आहे, उन जी तमजीद करणी आहे, छो जो उन जी अदालत जो वक़्तु अची रसियो आहे। इन लाइ रुगो उन जी इबादत करणी आहे जंहिं आसमान ज़मीन ऐं समुंड ऐं चंड खे ठाहियो आहे। बाइबल मुक़दस असांखे ॿुधायो आहे त यसु मसीह ई निजात ॾींदो आहे, न आसमान ते न ज़मीन ते ॿियो को नालो न बख़्शियो वियो आहे त जंहिं जे वसीले सां असां निजात हासिल करे सघूं। जेकॾहिं असां यसु मसीह जे अलावा कंहिं ॿिए खे मंझंदा आहियूं, कंहिं ॿिए जे अॻियां दुआ कंदा आहियूं ऐं कंहिं ॿिए सां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरूं था, कंहिं ॿिए जे अॻियां झुकंदा आहियूं, त इन जो मतिलबु आहे त असां बाबल शहर में आहियूं, जेको गुनाह जो शहर आहे, जेको किरी पियो आहे, जेको तबाह थी वेंदो। समीन, ख़ुदा गुनाह खे बदकार निज़ाम खे मुकमिल तौर ते ख़तमु करे छॾंदो। समीन, ख़ुदा जे माण्हू ख़ुदावंद पंहिंजे ख़ुदा सां गॾु अब्दुल आबाद बादशाही कंदा। त समीन, अचो असां गुनाह सां परे रहूं, कूड़ी तालीम सां परे रहूं ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदावंद जी कुर्बत में रखूं, पाक कलाम जो गहराईअ सां मुतालो कयूं ऐं जेको कुझु बि असां कंदा आहियूं ख़ुदा जे कलाम जे मुताबिक़ कयूं ऐं ख़ुदा जे कलाम खे पंहिंजे दिलनि में रखियूं, ख़ुदा जे ॾहनि हुकमनि ते अमल कयूं ऐं यसु मसीह सां गॾु वफ़ादार रहूं, जीअं त असां ख़ुदावंद पंहिंजे ख़ुदा जे हज़ूर मक़बूल थी सघूं ऐं उन जी बादशाही में वञे सघूं, जेकी ख़ुदा पंहिंजे महननि जे लाइ तयारु कई आहे। त साइमीन, फ़ैसिलो असांखे करणो आहे त छा असांखे बाबल शहर यानी कि गुनाह जे शहर में रहणो आहे या असांखे इन खां ॿाहिरि निकिरणो आहे, इन सां परे रहणो आहे। त अचो अॼु असां ख़ुदावंद जे कदमनि में अची वञूं, उन जी हज़ूरीअ में अची वञूं ऐं उन जी हज़ूरीअ खे पंहिंजे दिलनि में अचणु ॾियूं, जीअं त असां हलाक न थियूं बल्कि बची वञूं। ख़ुदावंद असांजो ख़ुदा कंहिंजी बि हलाकत नथो चाहे, बल्कि उहे चाहे थो त हर कंहिं जी नोबत तौबा ताईं अचे। त अचो साइमीन, असां बि तौबा कयूं, ख़ुदा जे पासे रागिब थियूं, जीअं त असां पंहिंजे ख़ुदावंद ख़ुदा सां निजात हासिल करे सघूं, इन खां बरकत हासिल करे सघूं। साइमीन, ख़ुदावंद अॼु जे कलाम जे वसीले सां असांखे पंहिंजी अलाही बरकात सां मालामाल करे। त अचो साइमीन, दुआ कयूं। قدوس قدوس رب العالمین تو جے کو شاہ عظیم آہیں تو جے کو ہن کائنات جو خالق و مالک آسمانی خداوند آہیں آؤں تو جو تھو رائتو آہیں تے تو ہن زمین جو آسمان جو سمندر جو این چشمن جو ٹھائن وارو آہیں این ہر کہیں تے رحم کندو آہیں تو چاہیں تو تے ہر کہیں جی نوبت تو باتائیں اچھے تا آسمانی خداوند تو اج اساں تے برحم کر این اساں جے ذہنن کے سوچن کے تبدیل کرے چھڑ जीअं त असां बाबल शहर यानी त गुनाह सां परे रही सघूं ऐं रोज़े आख़िरत ख़ुदावंद यसू मसीह सां गॾु उन बादशाही में जेकी तूं पंहिंजे महननि जे लाइ तयारु कई आहे वञे सघूं आसमानी ख़ुदावंद ऐं मिनत थो कयां की जंहिं जंहिं माण्हू बि अॼोको कलाम ॿुधियो आहे तूं उन्हनि जी ज़िंदगीअ खे तब्दील करे छॾ ऐं जेकॾहिं उन्हनि में या उन्हनि जे ख़ानदाननि में को बीमार आहे परेशान आहे मुसीबत में आहे त तूं उन जी उहा बीमारी दुख दर्द तकलीफ़ परेशानी मुसीबत दूर करे छॾ छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो इन लाइ इहा सभु कुझु घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह जे वसीले सां आमीन
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू पंजाबी सिंधी पश्तो अंग्रेजी आई बी जबान में पेश हुंदो आहे सेहत मतवाजन खाधो तालीम खानदानी जिंदगी बाइबल मुकद्दस के समझन जे लाए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुधो ये रेडियो ताजी फिकर कंदो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो उम्मीद कंदा आहियूं कि तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो साथियों असां चाहिंदा आहियूं कि प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां के खत जरूर लिखो ऐं प्रोग्राम जे बारे बीन के ॿुधायो खत लिखण जे लाइ असां जो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड पोस्ट बॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान पतो एक चक्कर वरी नोट करी वठो इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड पोस्ट बॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान साइमीन तवा असा जे प्रोग्राम इंटरनेट तब बुद्धी सगो था असा जे वेबसाइट आहे www.awr.org
سامعین کل انہی وقت انہی فریکوینسی تے وری تہاں سا ملندا
ہانے پینجی میزبان عابد شمیم کے اجازت دیندا اللہ نگہبان